नमस्कार. तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राईस्ट संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे.
स्वतःचे संरक्षण कशा प्रकारे केले पाहिजे या संदर्भात आपण नाटिका ऐकणार आहोत.
अगं चल ना, उशीर होते शाळेला.
हो चल.
का ग, एवढा उशीर का करते शाळेला जायला?
काय नाही ग, असच.
काय झालं सांग ना.
सांगते तुला, पण तू कुणाला सांगू नको.
हा बोल, काय झालं?
अगं, शाळेत जाताना रोज एक मुलगा गाडीवर माझा पाठलाग करतो.
काय, कधीपासून? कोण आहे तो मुलगा?
अगं, 3 महिने झालं रोज घरापासून ते शाळेपर्यंत पाठलाग करतो. कोण आहे, कुठला आहे, मला काहीच माहित नाही.
त्या मुलाने तुला काही बोललं का?
हो बोललं. की
काय?
मैत्री करायची असं म्हणत होता.
तू काय म्हणीस त्याला?
अगं काही नाही ग, शांत बसले आणि घरला निघून आले.
तू पागल आहेस, त्याला शिव्या का दिली नाहीस? मी जर तुझ्या ठिकाणी असते तर त्याच्या 2 कानाखाली मारले असते.
अगं प्रिया, तुझ्या एवढी हिम्मत नाही ग माझ्यामध्ये.
अगं तू त्या मुलाला तेव्हाच रागात बोलली असतीस, मारली असतीस, तर तो मुलगा 3 महिने तुझ्या मागे पाठला केला नसता होणारा अत्याचार सहन करतो आपण म्हणून अत्याचार वाढत जातो. परिस्थितीला तोंड द्यायला शिक. घरी सांगितलीस का तुझ्या?
नाही ग.
का?
अगं घरचे माझी चुकी आहे म्हणून मला घरी बसवतील आणि शाळा पण बंद करतील.
अगं काही झालं तरी प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे. ते आपल्याला समजून घेतात आणि समस्येवर मार्ग काढतात. तुला कोण म्हणलं की तुझी शाळा बंद करतात?
अगं कुणी बिनी, मलाच तसं वाटलं. मी सांगणार नाही घरच्यांना.
ठीक आहे, मीच बघते त्या मुलाला. आली बघ शाळा, कुठे आहे तो मुलगा?
अगं नको बाई, मला भीती वाटलेली.
तू भिऊ नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत.
तो दररोज सकाळी 8 वाजता निघतो. त्याची भेट होऊ नये म्हणून मी घरातून 9 वाजता निघते.
तू मूर्ख आहेस, त्या मुलासाठी तू सकाळची 1 तासाची शाळा बुडवतेस. पण उद्या सकाळी 8 वाजता जाऊ, मी बघते त्या मुलाला काय करायचे.
अगं
पण काही नाही, मी बघ त्या मुलाला कशी अद्दल घडवते.
ठीक आहे बाई.
दुसऱ्या दिवशी
रात चल शाळेला.
चल, त्योक त्योक ते आहे बघ मुलगा.
चल माझ्या सोबत, त्याला बोलूता.
नको प्रिया, मला भीती वाटलेली.
मी आहे ना सोबत, मोठा श्वास घे आणि चल.
ठीक आहे.
काय रे पोरा, का मागे लागता तिच्या? तुला आया बहिणी नाहीत का?
तुला काय करायचे, तुझ्या मागे थोडे लागले, तुझ्या मैत्रिणीच्या मागे लागले.
चप्पल ना तोड फोडीन, उद्यापासून जर तू दिसलास माझ्यासारखं वाईट नाही बघ.
एवढी हिम्मत आहे का तुझ्यामध्ये?
थांब सांगते काय करते ते.
चप्पल काढून पोराला मारायला जाते.
माझ्यावर हात उचलू नकोस, तुला लई महागात पडेल.
मला धमकी देतोस? राधा चल ग पोलीस स्टेशनला तक्रार देऊ.
एवढ्या काय गोष्टीसाठी पोलीस स्टेशनला कशाला जायचं? सॉरी, माफ कर, पुन्हा नाही येणार मागे.
तू जर उद्या दिसलास तर पोलीस स्टेशनला घेऊन जाईन तुला. आता निघू इथून.
सॉरी.
मुलगा जातो.
प्रिया अगं किती हिम्मत आहे तुझ्यात, मला तर नवलच वाटलं बाई.
राधा सोपा आहे, असा प्रसंग कधी आला आपल्यावर तर आपण भीत आहोत असं न दाखवता आत्मविश्वासाने समस्याला तोंड दिलं ना तर समस्या संपतात.
अगं पण एक विचारू.
हा विचार.
तू जर त्याला मारायला गेली असतीस आणि तू परत तुला मारायला आला तर तू काय केली असतीस?
अगं सोपं आहे, जर तो मारायला आला असता तर मोठमोठ्याने ओरडून रस्त्यावरचे लोक गोळा केले असते. ते आपली मदत नक्की करतात.
हो खरं आहे बघ तुझं. मला सांग एवढी हिम्मत आली कुठून तुझ्यात?
अगं गावात किशोर गटाची बैठका होतात ना, त्या बैठकीत आम्हाला कलापंढरी संस्थेचे मॅडम आम्हाला मार्गदर्शन करतात. कसं राहायचं, कसं बोलायचं, समस्यांना कशा प्रकारे तोंड द्यायचं ते आम्हाला सर्व शिकवतात. तू ये या बैठकीत, आपण सर्व शिकू.
हो येते. आणि थँक्यू प्रिया, आता तो मुलगा कधीच येणार नाही. तू चांगला धडा शिकवलास त्याला आणि तुझ्यामुळे माझ्यामध्ये पण खूप हिम्मत आली आहे. असा जर प्रसंग आला तर मी नक्कीच धीटपणाने सामना करणार.
जे काही झालं ना तुझ्या आई वडिलांना सांग.
हो सांगते.
दुसऱ्या दिवशी
सांगितलीस का घरी?
हो सांगितले.
काय म्हणाले?
अगोदरच सांगितले असतीस तर आम्ही तुझी नक्की मदत केलो असतो. तू खरंच म्हणली होतीस बघ, आई वडिलांपासून कोणतीच गोष्ट लपवायची नसते. मी उगीच भीत होते.
पुन्हा दिसला का तो मुलगा?
नाही ग, गेला वाटते पळून. आता कधीच येणार नाही तो मुलगा, माझ्याच काय कुणाच्याच मागे येणार नाही.